सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज 28 जुलै रोजी संपन्न होणाऱ्या पूजनीय स्वामी माधवनाथांच्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त जमलेल्या सर्व साधक बंधू भगिनींचं मी सौ शैलजा पेंडसे स्वामी माधवनाथ या पवित्र कार्यक्रमात ज्या ग्रंथातील प्रत्येक ओवी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील ओव्यांच्या गायनाने होईल। ओव्यांचं गायन सद्भक्त सौभाग्यवती कुंभाते पानसे करतील।
जय जय देव निर्मल निज जनाखिल मंगल जन्म जरा जन जा प्रभंजन जय जय देव प्रबल विदरिता मंगल कुल निगमागम द्रुम फल फल प्रद जय जय देव सकल विगत विषय वत्सल करित काल कौतूहल कलातीत जय जय देव निष्कळ निरसाखिल मळ मूलभूत जय जय देव स्वप्रभ जगदम्बुल गर्भनप भुवनोद्भवारम्भ स्तम्भ भवध्वंस जय जय देवैक रूप अतिकृत कन्दर्प सर्पदर्प भक्त भाव भुवन दीप तापाप जय जय देव अद्वितीय परिणता परमैक प्रिय निज जन जित भजनीय मायागम्य जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरु स्वसं विद्रुम बीज प्ररो हणावनी जय जय देव श्री गुरु जय जय देव श्री गुरु जय जय देव श्री गुरु।
उदयनी नित्य ही गुरु पौर्णिमा घालवनी अंतरीचा त्यातमा नेत्रांमधून स्रवते अमृत भाव मधुरता ही ओसंडत अज्ञानांच्या रात्र घालवित अलांचित चंद्रमा पूजनीय स्वामीजींच्या रूपाने सद्गुरु रूपी सूर्य आपल्या सर्वांच्या आयुष्यात उगवला तो दिवसच आपल्या सर्वांसाठी गुरु पौर्णिमा होती। स्वामीजी आपल्या जीवनात आले आणि सगळे दिवस रात्र बदलून गेले। त्यांच्या येण्याने अशी कोणते बरं खळबळ उडाली, काय जादू त्यांनी केली। त्यांच्या त्या कासवी नजरेनं आपण सर्वांवर अनवरत प्रेमाचा वर्षाव केला। आजही तुम्हाला मला सगळ्यांना आठवते ती सर्वांवर विसरणारी त्यांची प्रेमळ नजर, त्यांचे ते निर्व्याज हास्य आणि नमस्कारासाठी जोडलेले दोन्ही हात, त्यांच्या चरणी आपण स्थिर होण्यासाठी एवढंच बास होत। स्वामी या एकाच शब्दाभोवती आयुष्याचं वलय पूर्ण झाल्यासारखं वाटायला लागलं। एके ठिकाणी म्हटलंय, या जगात तीन गोष्टी दुर्मिळ आहेत, त्या म्हणजे मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि सत्संग। संतसंग दुर्मिळ आहे, याला माझ्या अपवादशासाठी की स्वामीजी राहत असलेल्या बागेश्वर निवासच्या समोरच आम्ही राहत असल्यामुळे अगदी लहानपणापासूनच स्वामीजी आणि मातोश्री सरला त्यांची ओळख, त्यांची नाक मोनिका हिचे आजी आजोबा अशी मला होती। त्यांचं दुकान घर इथे गेल्यानंतर खूप शांत आणि छान मात्र वाटायचं। घरातल्या बाहेरच्या हॉलमधील ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आणि तिथे वरवळणारा मंदसा सुवास अजूनही तसाचा तसा आठवतोय। पण तिथे चालणाऱ्या कार्यक्रमांविषयी कधी काही ओर घातली नव्हती आणि एक दिवस आम्ही फरमान सोडलं की आपल्या इथं खाली कांचनताई ताराते राहतात, त्यांच्याबरोबर तू केंद्रात जा। काहीशा अनिच्छेनेच मी कांचनताई बरोबर 1987 सालच्या भाऊबीजेच्या दिवशी प्रथम केंद्रात आले। केंद्रातलं अत्यंत भावपूर्ण वातावरण, सगळ्यांचं एकमेकांशी अत्यंत प्रेमाने वागणं, विचारपूस करणं आणि मुख्य म्हणजे विजयनीय स्वामीजींचं सर्वांवर असणारं निरपेक्ष प्रेम, त्यामुळे कधी नियमित केंद्र अटेंड करायला लागले हे कळलं देखील नाही। त्यावेळेला दर सोमवारी दासबोधावर तर शुक्रवारी ज्ञानेश्वरीवर स्वामीजींची प्रवचन होत। मंगळवारचं युवा केंद्र, बुधवार गुरुवार आणि रविवारचा सत्संग असा भरगच्च आठवडा असायचा। स्वामीजींच्या सहज बोलण्यातून नवीन साधक सहजच त्यांच्याकडे आकृष्ट झाला नाही तरच नव्हे। स्वामीजी सांगत, परमार्थाशिवाय जीवन नाही, परमार्थ करायचा नाही तर परमार्थी व्हायचं आहे। आणि परमार्थ परमार्थ म्हणजे नेमकं तरी काय? रोजचे व्यवहार तुम्ही चांगले करणं, नीटनेटके राहणं, उदार असणं, क्षमाशील असणं, नम्र प्रेमळ असणं, शांत असणं हाच परमार्थ आहे। आणि इतके सगळे गुण असल्यानंतर हरिस्मरण करणं, ध्यानधारणा करणं, ईश्वर आणि मी आता अतूट संबंध आहे याची जाणीव होत राहणं आणि दिवसेंदिवस असं वर्तन करणं याला परमार्थ म्हणतात। किती सहज साधं सोपं पण जीवनाविषयीचं मुख्य वर्ण स्वामीजी उलगडून दाखवत असत। स्वामीजी सांगत असलेल्या प्रवचनांचं निरूपणाचं वैशिष्ट्य हेच की ते त्यांचे प्रत्यक्ष अनुभवाचं बोलते। त्यांच्या प्रत्येक शब्दाला प्रेमाचं आवरण होतं आणि म्हणूनच लहानांपासून वृद्धांपर्यंत त्यांच्याकडे एकदा आले की ते इथे कायमचे होऊन जात। स्वामीजींच्या तरुण वर्गावर मात्र विशेष प्रेम होतं। पण कॉलेजमध्ये नुकतेच जायला लागलेले तरुण साधक साधिका केंद्रात नियमित यायला लागले की त्यांना विशेष आनंद होईल। मनीषा, मंगल, प्रिया, मी आम्ही अशाच एका पाठोपाठ केंद्रात यायला लागलो। केंद्रात चौघी एकत्र दिसलो की स्वामीजी यंगस्टर असं कौतुकाने आमच्याकडे बघून म्हणून मिळत पुढे जात असत। एका दिवाळीत पाडव्याच्या दिवशी आम्ही चौघी जणी स्वामीजींना नमस्कार करायला गेलो। जाताना मिठाई आणि छानसं ग्रीटिंग बरोबर नेलं। स्वामीजींना आम्ही कॉलेजमधल्या जमते सांगत असू तेव्हा त्यामध्ये ते अगदी समोर असून जायचे। नमस्कार केल्यानंतर स्वामीजी कुतूहलाने म्हणाले, बघू काय आणलंय। त्यांच्या हातात ग्रीटिंग दिलं, त्यांनी ते उघडल्याबरोबर त्यातून छानचं संगीत ऐकू आलं। ते इतके खुश झाले, म्हणाले, अरे वा, छान आहे की तुमचं हे ग्रीटिंग, असं पाहिजे। साध्या साध्या गोष्टीतून किती सुंदर सूर उमटू शकतात। आपलं जीवनही असंच आनंदाच्या सुरांनी भरलेलं हवं। उगाच मूड ऑफ होणं मला पसंत नाही। बेसूर जीवन आपण आपल्या वागण्याने करतो, सगळं कसं छान आनंदाचं असतं। हां, पण आता काय इथेच बसायचंय, आज पाडवा, गोडधोड खा। स्वामीजींच्या सहवासातले असे हे 10-15 मिनिटांचे क्षण आम्हाला बाहेरच्या मोहमय जगात वावरण्यासाठी एका मजबूत कवचाचं काम करत स्वामीजींकडे येणाऱ्या साधक वर्गापैकी 80% साधक तरुण वर्ग होता. या तरुण वर्गासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. प्रवचन सत्संग यातून नेमकं मार्गदर्शन करतानाच आत्मदर्शनाच्या ध्येयासाठी आखून दिलेल्या ध्यान नाम या साधना करवून घेतल्या. हे सगळं आठवत असताना स्वामीजी आज तुमच्याबद्दल खूप कृतज्ञता दाखवून राहिली आहे. तुम्ही या सगळ्याच्या पलीकडचे आहात हेही सतत जाणवतंय, पण तरीही तुमच्याबद्दल बोलल्याशिवाय सांगितल्याशिवाय कोणाचंही समाधान होत नाही. आज आपल्या या कार्यक्रमात दोन प्रातिनिधिक धावतो म्हणून आपण स्वामीजींच्या चरणी अर्पण करतो. स्वामीजींकडे साधारण 1993 सालापासून येणारा सद्भक्त नारायण महाराजांनी आज प्रथम स्वामीजींच्या चरणी आपलं भावसमन अर्पण करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. मावळवीत विश्वाभासु मवल उदयला चंदांशु अद्वयाजुनी विकाशु बंधु आता जो विद्याराती रुचोनिया गिरी ज्ञाना ज्ञान चांदनिया जो सुदिनु करी ज्ञानिया स्वबोधाचा. ज्यांच्या दृष्टीतून वाणीतून स्पर्शातून बरसलेल्या अमृत बोधाने आपल्या सकट सगळ्या जगातच विसर पडत असे अशा आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंना कोटी कोटी दंडवत प्रणाम करण्याचा आणि त्यांच्याच कृपेने आत्मोन्नती साधण्यासाठी कटिबद्ध होण्याचा गुरुपौर्णिमेचा दिवस. आत्मस्थ राहून जीवन जगण्याची कला ज्यांनी शिकवली, ज्यांच्या पावन सहवासात ईश्वरानुरागी जीवनाचे क्षण आपण वेचले, ज्यांच्या निजीनिकट जाण्यासाठी अखंड धडपड आपल्यापैकी प्रत्येकाने केली असेल, ते आपल्या हृदय मंदिरांची भगवत मूर्ती असलेले परमपूजनीय सद्गुरु स्वामी माधवनाथ. स्वामीजींच्या तत्वदर्शी लीला चरित्रातील दिव्य प्रेमाचं असीम कृपेचं आणि हृदयस्पर्शी सर्वांग सुंदर भावकथांचं स्मरण करताना अंतरंगातील भावगंगेला पूर येतो. त्यांच्या अलौकिक सहवासात न भूतो न भविष्यती असे क्षण आपण वेचले आणि हृदय कोहळामध्ये अत्यंत अंतस्थ कप्प्यात जपून ठेवले. भ्रांतालाही ब्रह्मभाव प्रदान करण्याच्या त्यांच्या अवर्णनीय सामर्थ्याची आठवण अंतरंगात भावरंगांची उधळण करते. जेव्हा जेव्हा त्यांच्याविषयी बोलण्याचं भाग्य मिळतं तर प्रत्येक वेळी त्यांच्या असीम कृतीचा अनुभव येतो. त्यांची प्रत्येक कृती बोलणं चालणं बसणं उठणं हसणं पाहणं स्पर्श करणं कृपाशीर्वाद देणं सगळं सगळं जसंच्या तसं आठवतं. जीवनाला नवसंजीवनी देणारे त्यांच्या सामर्थ्याचे क्षण अविस्मरणीय आहे. दैवी गुण संपदेची साक्षात मूर्ती असलेले स्वामीजी मोठे मिश्किल होते आपल्या सगळ्यांना माहिती. गुरुवारी आम्ही त्यांच्या दर्शनाला जात असू. सहजपणे अत्यंत प्रसन्नतेने स्वामी पलंगावर पोहोचलेले असायचे. सकाळी 9:15 ते 9:15 अशी भेटीची वेळ असायची. अतुलनीय ओढ वाटायची. भेटण्याची त्यांना आणि त्यांच्या दर्शनाची 14 डिसेंबर 1995 गुरुवार होता आणि नेहमीप्रमाणे स्वामीजींच्या खोलीत दाटीवाटीने साधक बसलेले होते. दरवाजातून काही साधक डोकावत होते. त्यात एक धोतर आणि नेहरू शर्ट परिधान केलेला साधक उभा होता. स्वामीजींचं त्याच्याकडे लक्ष गेलं बहुतेक कुठेतरी त्याला पूजेसाठी जायचं असावं. स्वामीजी म्हणाले, अरे ये धोतर गाठलेली मंडळी अशी मागे कशी, पुढे बसली पाहिजे, जवळ ये जवळ ये. मग तू इकडे सरक, तू तिकडे सरक, अशी सरकवासरकी करून स्वामीजींनी त्याला जागा करून दिली. तो बसतो ना बसतोच दोन साधकांच्या मधून ताचा उंचावून डोकं वर काढून मी स्वामीजींच्याकडे बघत होतो. स्वामीजींचं एकदम लक्ष गेलं आणि ती धडपड त्यांच्या लक्षात आली असावी. म्हणाले, आता तू का, कुठे जागा दिसते म्हणाले तुला तिथे, पण एक जागा शिल्लक आहे. आपला हात डोक्यावर ठेवून म्हणाले, जे बस माझ्या डोक्यावर. आणि खळखळून हसले आणि उपस्थित साधक सगळे खसखस पिकले त्यांच्या मध्ये. पण मला मात्र खूप अतिशय आनंद झाला. स्वामीजींचा एखादा शब्द देखील आभार ठेवणं करून जायचा. मग म्हणाले, राहा उभा तसाच आता तिथे, माझं काम झालं. मी दरवाजात उभा राहिलो. मात्र माझ्या मागे दोन भगिनी उभ्या होत्या पालिका, त्यांना स्वामीजी दिसेना. मग त्यांनी मला विनंती करून खाली बसायला भाग पाडला. मी बसलो, स्वामीजी सगळे बघत होते आणि खूप खळखळून हसले, अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत. म्हणाले, प्रत्येकाची इच्छा असते स्वामीजींच्या जवळ बसण्याची, पण आता या एवढ्या जागेत किती जण बसणार बरं, एखादी जागा करता येते. म्हणाले, आनंद आहे, अशी मौज आहे. तुम्ही सगळी मंडळी सद्गुरु प्रदिष्ठ मार्गाने चालता, तुम्ही योग्य मार्गावर चालता, याचा अतिशय आनंद होतो. भगवंतांची, सद्गुरूंची, संतांची आपल्यावर कृपा आहे. असेच चालत राहिलात, केंद्रात येत राहिलात, तर जीवनाची धन्यता लक्षात येईल. ध्यान, नाम, सत्संगती यांच्या माध्यमातून आपल्याला जीवन घडवायचंय. आणि स्वामीजी बोलत होते, स्वामीजींचे शब्द आणि जीवाचे कान करून आणि कानात प्राण आणून ऐकत होतो. एकदम घड्याळाकडे पाहिलं. म्हणाले, या मंडळी आता अर्धा तास असायचा फक्त, पण निघावंच वाटायचं नाही. अवर्णनीय आनंद होत असे. मग दर्शनाला सुरुवात झाली. आम्ही सगळे दर्शनाला उभे राहिलो. एका भगिनीने नमस्कार करण्यासाठी तिथे माथा टेकवला स्वामीजींच्या समोर. स्वामीजी म्हणाले, ध्यान कोणी करायचं, मी ध्यान करत जा, ध्यानाशिवाय पर्याय नाही. स्वरूप बोधासाठी ध्यान आहे. ध्यानामध्ये मनाचं मन होऊन स्वरूप साक्षात्कार होतो आणि सच्चिदानंद स्वरूप आपण आपलाच आनंद उपभोगण्यासाठी भगवंतांनी ही देह मनबुद्धी रूपी साधनं आपल्याला दिलेली आहेत. ती अत्यंत पवित्र निर्मळ ठेवून त्या आनंदाचा उपभोग घेता येतो. आणि मग तिच्या पाठीवरून हात फिरवून पुढे नमस्कारासाठी दुसरी भगिनी आणि तिचं सगळंच कुटुंब आलेलं दिसत होत. ती नमस्कार करताना अतिशय भावविभोर झाली. तिच्या मागे तिचा पती उभा होता. स्वामीजी तिला डोक्यावरून हात फिरवत असताना तिच्या पतीला म्हणाले, ध्यान करते का रे, नाम घेते, नाम घेते, ध्यान करते, म्हणून असा भाव येतो. आणि मग एकदम त्याला म्हणाले, सांग बरं तुला परमार्थाविषयी काय वाटतं ते. स्वामीजी साधनेविषयी अत्यंत जागरूक असत आणि प्रत्येकाला नाही म्हटलं तरी त्याच्या आत परमार्थ खोल ठसावा म्हणून अतिशय प्रयत्नशील असत. तो म्हणाला की, स्वामीजी सद्गुरूंच्या कृपेने परमार्थ सहज घडतो आणि प्रत्येक कर्म करताना असं जाणवतं की सद्गुरू आपल्या पाठीशी आहेत. स्वामीजी म्हणाले, 100% खरं. परमार्थामध्ये सद्गुरूंच्या शिवाय आणि सत्संगतीशिवाय काही कळणं शक्य नाही. आणि मग आम्ही असे दर्शन करून निघत होतो. सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविते. अत्यंत सूक्ष्म परमार्थ आपल्याकडे येणाऱ्या साधकांमध्ये कसा रुजवला जाईल हे स्वामीजी बघत असत आणि त्यांच्याकडे बघून तसं करण्याची प्रेरणाच व्हायची. सर्व संप्रदायातील मंडळी स्वामीजींच्याकडे येत असत. माझे वडील यायचे स्वामीजींच्या दर्शनाला. गुरुजी महाराजांचे अनुग्रहित आहेत. तर ते पुण्यात आले की मला म्हणायचे महाराजांच्याकडे केव्हा जायचं आपल्याला. मी म्हणायचं हो महाराज नाही आम्ही स्वामीजी म्हणतो त्यांना. तर ते म्हणायचे अरे स्वामीजींचं दर्शन घेतलं त्यांचा स्पर्श झाला ना की मला तीव्रतेने गोवणी महाराजांची आठवण येते. ते असंच डोक्यावरून पाठीवरून हात फिरून गोव्यात खोल पाहून कृपाशीर्वाद द्यायचे. स्वामीजींचा स्पर्श आणि त्यांचं दर्शन ही साक्षात महाराजांची कृपा आहे. साधू दिसती वेगळे तरी ते स्वरूपी मिळाले. अवधे मिळणे एकची गाखले देहातीत वस्तू धावभोगातील ही ओळी मूर्त झालेली स्वामीजींच्या ठिकाणी पाहायला मिळायची. असंच 12 सप्टेंबर 1995 मंगळवार होता तेव्हा अध्यात्म मंगलधाममध्ये लोड शेडिंगमुळे वीज नसायची म्हणून मंगळवारी केंद्र बसायचं गुरुवारच्या ऐवजी. आणि स्वामीजी म्हणायचे की ही केंद्र जी उघडलेली आहेत ना सुसज्ज ती केंद्र सुरू होण्याच्या अगोदर तासभर तरी आपण ध्यानाला येऊन बसावं म्हणून उघडलेली आहे आणि तसं कटाक्षाने पाळण्याचा आम्ही सगळेच जण प्रयत्न करायचो. त्या दिवशी केंद्र संपल्यानंतर एक भगिनी आली आणि मला म्हणाली की कोपऱ्यात तो फोटो आहे कुणाचा आहे तो. म्हटलं स्वामीजींचा आहे तो स्वामी माधवनाथांचा. आणि तिचा कंठ एकदम दाटून आला. ती म्हणाले की जेव्हा केंद्रात बसलेली होती त्यावेळी त्या फोटोकडे बघताना विषय घळघळा अश्रू माझ्या डोळ्यात येत होते. मी तिला म्हणालो की तुम्ही येत जा केंद्रात. आणि गुरुवारी स्वामीजींच्याकडे गेल्यानंतर त्यांना हा प्रसंग सांगितला. ते म्हणाले अरे तिला घेऊन ये माझ्याकडे अनुग्रह देईन मी तिला. आणि खरोखरच कसं कुणास ठाऊक जागा नसतानाही 9 नोव्हेंबर 1995 तिला स्वामीजींचा अनुग्रह झाला. स्वामीजींनी कृपेचा वर्षाव केला आणि उन्मनावस्था तिला प्राप्त झाली. अत्यंत कृपाळूपणे देहाच्या अत्यंत विकट अवस्थेतही स्वामीजींनी सर्वांवर भरभरून प्रेम दिलं आणि कारुण्याचा वर्षाव केला. स्वामीजींचं प्रवचन ऐकताना देखील असंच होऊन जायचं. 3 मार्च 1996 स्वामीजींचं प्रवचन होतं रविवारी अध्यात्म मंगलधाममध्ये आणि तो विशेष दिवस होता. ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी वर्ष म्हणून आळंदी संस्थानतर्फे ते वर्ष साजरं केलं गेलं होतं आणि स्वामीजींचा सत्कार झाला होता. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवरचा हार स्वामीजींना घातला गेला आणि एकच गजर झाला की पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तेव्हा साक्षात ज्ञानोबा माऊली आपल्यात बसलेली आहे या अनुभवाने संपूर्ण केंद्र भावविभोर झालं होतं. सत्काराला उत्तर देताना स्वामीजी म्हणाले होते की ज्ञानेश्वरीची 40 वर्ष जी सेवा केली गेली ती माऊलींच्या चरणांवर रुजू झाली आणि आपण मंडळींच्या रूपाने साक्षात माऊली इथे उपस्थित आहेत असा माझा दृढ भाव आहे. खरं तर मी काहीही केलं नाही ही माऊलीचीच कृपा आहे त्यांचीच वाणी आहे आणि त्यांचेच हे शब्द आहेत. फक्त एक वाटत की अशीच ज्ञानेश्वरी हातात असावी आणि असंच आनंदाने ज्ञानेश्वरी सांगता सांगता जावं माझी ही इच्छा आपण माऊलींच्या चरणांजवळ सांगा. ज्ञानेश्वरीचा वाक्यज्ञ अविरतपणे प्रज्वलित ठेवणारा ज्ञानी भक्त महान योगी आपल्या आराध्याला अर्घ्य देत होता. नाथ संप्रदायाचे अध्वर्य 2 महापुरुष स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ आपल्यावरती झालेल्या त्यांच्या दैवी स्पर्शाचा वर्षाव आपल्या अंतर्व्यामी खोलवर गर्भवतो आहे ठसलेला आहे आणि आत्मप्राप्तीसाठी जे ध्येय आपल्याला गाठायचं आहे त्यासाठी खुणावत आहे. आपण सर्वांनी त्यांच्या कृपेला पात्र होऊया हीच त्यांच्या चरणी आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्त प्रार्थना करतो. हरिओ.
नारायणच्या या भावस्मरणामुळे आपल्या सर्वांसमोरच स्वामीजींच्या खोलीत गुरुवारी चालत असलेले सत्संग देवासमोर उभे राहिले. या सत्संगाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे खऱ्या अर्थानं गुरु शिष्य संवादातून आनंद कल्लोळ निर्माण व्हायचा. स्वामीजींसमोर बसलेल्या साधकांना हा विचार प्रश्न विचार करत ते मौत करायचे. त्यावर ते देत असलेलं उत्तर प्रत्येकाच्याच अंतःकरणाचा ठाव घेत असत. एका सत्संगात एक परदेशी तरुणी कोणाच्या तरी ओळखीनं स्वामीजींच्या दर्शनासाठी आली होती. योग परमार्थ याविषयी खूप उत्सुकता केली होती. इंग्लिशमधून बऱ्याच वेळ प्रश्नोत्तर झाली. सगळ्यात शेवटी ती म्हणाली, इज गॉड एव्हरीवेअर. तेव्हा पटकन कोणीतरी म्हणालं, हो देव सगळीकडेच आहे. तर स्वामीजींनी ऐकलं, मात्र ताबडतोब ते म्हणाले, देव तर सगळीकडेच आहे, पण तो आपल्यात आहे हे महत्वाचं. त्यालाच तर शोधायचंय. जसं पैसा जगात सगळीकडे आहे, पण तो तुमच्या खिशात आहे का? नाही ना. मग काय उपयोग? आपल्याच ठिकाणी शांत चित्ताने गुरुमध्याच्या ठिकाणी लक्ष देऊन परमेश्वराची प्राप्ती होते. अतिशय सोपं उत्तर स्वामीजींनी दिलं. असा सुखसंवाद तिथे रंगत असेल. सद्गुरु माऊली आपल्या शिष्याला अंतर्भाव घडवते, तर मग आपलं मन ती जाणत नाही असं कधी होईल का? आपल्या मनातले कितीतरी अव्यक्त भाव ते ओळखतात, आणि मग त्यांच्याबद्दलचे व्यक्त झालेले भाव आणि कृती या दोन्हींची आठवण त्यांनी कितीतरी काळ आपल्याजवळ काढली, तर यासारखं भाग्य तर कोणतं. स्वामीजींची योगसूत्रावरची प्रवचन दर सोमवारी सकाळी भागेश्वर निवासमध्ये असत. प्रवचन झाल्यावर स्वामीजी जेव्हा निघत, तेव्हा त्यांचं ते भगवी लुंगी नेसलेलं पांढरं उपरण खांद्यावर घेतलेले, दोन्ही हात नमस्कारासाठी जोडलेले तेजस्वी मंगलमय रूप अजूनही तसंच्या तसं डोळ्यासमोर आहे. आमच्या घरच्या छोट्या बागेत खूप लाल गुलाबाची फुलं यायची. ती बघून मला वाटायचं की या फुलांना स्वामीजींच्या उंजळीशिवाय दुसरी जागा नाही. ती सगळी फुलं स्वामीजी प्रवचनाहून निघाले की मी त्यांच्या अत्यंत कोमल अशा करकमलांमध्ये ठेवली की अतिशय आनंद होईल. काही काळाने तिथली प्रवचनं बंद झाली. आम्हीही ती जागासाठी लांब राहायला गेलो, पण जेव्हा जेव्हा मी स्वामीजींच्या दर्शनासाठी जात असे, तेव्हा तेव्हा स्वामीजी मी देत असलेल्या या गुलाबाच्या फुलांची आवाजून आठवण काढत असत. असे आपल्या सगळ्यांचेच लहान लहान भाव जपणारे स्वामीजी. अशाच खूप काही आठवणी जिच्या जवळ आहेत, ती म्हणजे डॉक्टर मृदुल पाटील. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच ती स्वामीजींकडे आली. व्यवसायाने नेत्रतज्ञ असलेली मृदुलता स्वामीजींकडे कशी आली आणि स्थिर झाली हे आता तिच्या शब्दात ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः. अमित सूर्याची या कोटी हारपती नख तेजांगोष्टी, तो भगवंत जिही धरिला कोटी त्याचे तेजांची गोष्टी अलौकिक. त्याच्या अंगप्रभा सूर्य लोपता हे उभा, तिही प्रभेसी आणली शोभा चैतन्य गाभा साकार. तो भगवत भाव वैभव भगवंताचे निज गौरव, भक्तीचे भाग जे नव तो हे जाण सर्व मूर्तिमंत. भक्तीचे नवभाग म्हणजे नवविधा भक्ती, आणि त्या भक्तीची साकार चैतन्य मूर्ती म्हणजे आपले सद्गुरु स्वामी माधवनाथ. भक्तीच्या नवरसांनी ज्यांचं स्वतःचं जीवन तर चिंब भिजलेलं होतंच, परंतु त्याच भक्तिरसाचा ज्यांनी आपल्या सर्वांच्या जीवनात भरभरून वर्षाव केला ते सद्गुरु स्वामी माधवनाथ. अध्यात्मातील अदेखील ज्यांना माहिती नव्हता अशा माझ्यासारख्या असंख्य जणांमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीसारख्या गहन ग्रंथाच्या श्रवणाची आवड निर्माण केली. श्रवणापासून सुरू होणाऱ्या नवविधा भक्तीच्या या सुंदर सोपानावरून ते आपल्याला बोध धरून पुढे नेत आहेत, आणि आत्मनिवेदनाच्या अखेरच्या पायरीवर ते आपल्याला निश्चितच कधी ना कधीतरी घेऊन जाणार आहेत. तेही सहज सुखाने आनंदाने साधना करत 1993 ची गोष्ट असेल. अनुग्रह घेऊन नुकतंच 1 वर्ष झालं होतं. आम्हाला घरातल्या सर्वांना वाटलं की आपले सद्गुरु पराक्रम सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांचं दर्शन घेऊन यावं. प्रथमच आम्ही पावसला जाणार होतो. मी त्याबद्दल स्वामीजींना सांगायला गेले. पॅरालिसिस झाल्यामुळे स्वामीजी तेव्हा झोपूनच असत. आम्ही स्वामीजींच्या दर्शनाला जाणार हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला. प्रसाद म्हणून उठणार इतक्यात ते म्हणाले, माझं एक छोटस काम करशील? मी मानेने हो म्हटलं. ते पुढे म्हणाले, गेले एक दीड वर्ष मी असा लगडा होऊन पडलो आहे बघ. माझ्या वतीने तू स्वामीजींना प्रश्नाला तोंडवत घालशील का? मला त्यांच्या बोलण्यातील खोली त्यावेळी समजली नाही. मी पटकन म्हणाले, हो नक्की घालेन की, आणि तुमच्यासाठी त्यांचा प्रसाद सुद्धा घेऊन येईन. ते ऐकून स्वामीजी अगदी गोडपणे हसले. पावसला गेल्यावर समाधीपुढे नमस्कार घालताना वेगळेच भाव करून आले. त्यावेळी स्वामीच्या रूपांबद्दल फारसे काही माहीत नव्हते, तरीही ती जागा खूप आपलीशी वाटायला लागली. खरं तर स्वामीजी त्यांच्या सद्गुरूंशी अखंड एकरूप असलेले, परंतु सद्गुरूंना वंदन कसे करायचे, किती शरणागत भावानी करायचे हे शिकवण्यासाठी जणू काही त्यांनी सगळं घडवून आणलं होतं. परत आल्यावर त्यांना आनंदाने प्रसाद द्यायला गेले तर म्हणाले, आता यापुढे जेव्हा जेव्हा पावसाला जाशील तेव्हा अशीच माझी आठवण काढून साष्टांग दंडवर घालशील ना. आपल्या शिष्याच्या प्रत्येक शिष्याच्या पारमार्थिक आयुष्याला सर्व बाजूंनी घडवण्यासाठी चंदनाप्रमाणे विजणारे स्वामीजी नक्की कोण होते बरे? पूर्वजन्मीची काही पुण्याई म्हणा किंवा त्यांची कृपा म्हणा, परंतु स्वामीजींच्या पहिल्याच भेटीत अगदी आतून जाणवलं की हा तर प्रत्यक्ष भगवंत स्वरूप आहे. त्यांचे ते भव्य दिव्य उदात्त व्यक्तिमत्व, त्यांच्या सुवर्णमय अंगकांतीतून बाहेर फाकणारं सात्विक तेज, चेहऱ्यावरची अखंड प्रसन्नता आणि माधुर्य, त्यांच्या नेत्रातील शांत स्निग्ध भाव, अंतःकरणात खोलवर झिरपणारा त्यांचा अत्यंत करुणामयी प्रेमळ दृष्टिक्षेप, त्यांच्या भोवतालचा परिसर सहजच भारावून गेलेला होता. असं पूर्वी कधीही न पाहिलेलं सर्वांग परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे कोण असणार? साकार झालेला चैतन्याचा गाभाग. त्यांचा हाच परिचय त्यांच्याच कृपेने आजही हळूहळू दृढ होत जातो आहे. एखाद्या निबीड अरण्यात असलेलं एक निगुढ शिवालय, त्याच्या त्या छोट्याशा गाभाऱ्यात अलगद पाऊल ठेवावं, कोपऱ्यात निवांत तेवत असलेला नंदादीप, त्याच्या प्रकाशात पिंडीवर होत असलेला संततधार अभिषेक दृष्टीस पडावा आणि अचानक काही अनामिक शांत पवित्र स्पंदन हृदयाला जाणवावी, आजूबाजूच्या जगाचं भान विसरून जावं. अगदी असंच होत असे जेव्हा आपण माया पॅमेंट मध्ये स्वामीजींच्या खोलीत जात असो. बाहेरच्या जगापासून टोटली कट ऑफ, कोणत्या तरी वेगळ्याच दुनियेत प्रवेश होत असे. असं अलौकिक दही वातावरण ज्यांच्या केवळ अस्तित्वाने विनाशायच निर्माण व्हायचं ते दुसरे तिसरे कोणी नसून आपल्यासाठी सगुण साकार रूप घेऊन आलेला परमात्माच होता. रूप साजिरे नितांत सुंदर, प्रेमळ शब्दे भाषण मधुतर, आशीर्वचदे दृष्टी सुधाकर, वर्षावातन हावे. खरोखरच त्या वर्षावत धावून निघताना स्वतःला स्वतःच निसर पडत असे. इतका की त्या ठिकाणी सर्व खोली भर फक्त स्वामीजीच भरून आहेत, आपणही तिथे आहोत की नाही असा संभ्रम निर्माण व्हावा. आपल्याला आपल्या मीपणाचा विसर पाडायला लावणारे ते कोण होते? त्यांच्याबद्दलचा हा भगवतभाव जेव्हा जेव्हा अगदी तरल होऊन गेला त्या त्यावेळी त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा माझ्यासाठी ज्ञानामृताचा एक एक बिंदू ठरला, त्यांच्या विरहामध्ये तग धरून ठेवण्यासाठी संजीवनी देणारा. स्वामीजी हेच आपले खरे दैवत हा भाव जसजसा वाढायला लागला तसतसं इतर सर्व देवदेवतांची पूजा करताना सहजच स्वामीजी आणि मातोश्रीचं सरलाताई मनचक्षुंसमोर उभे राहू लागले. मी वाटायला लागलं, आता इतर सर्व देवांची पूजा वगैरे बंद केलं तर? शेवटी स्वामीजींनाच तसं विचारलं. त्यावर ते अतिशय हळुवारपणे म्हणाले, अगं तुझ्या पूर्वीच्या पूजेमुळेच तर भगवंतांनी कृपाळूपणे तुला सद्गुरूंपर्यंत आणून पोहोचवलंय, त्यामुळे ती पूजा बंद नाही करायची. फक्त आता यापुढे स्वामींनी सांगितलेली साधना ही प्रामुख्याने करायची, तर इतर स्थूळ उपासना त्या मानाने कमी प्रमाणात करायच्या. स्वामीजींच्या प्रेममय सहवासात असे दिवस चालू असताना मध्येच माझं मन काही ना काही व्याप निर्माण करायचं. सतत सात्विक सुख मिळू देईल ते मन कसलं? मनाला जेव्हा व्यावहारिक जगातील अशुद्धता स्पर्श करायची तेव्हा त्याच्यामध्ये विकल्प निर्माण व्हायचा. पूर्वीची दृष्टी, परंतु आता स्वामीजींना ती मनुष्यदेह समजू लागायची. अशा प्रत्येक वेळी प्रकर्षाने जाणवायचं की स्वामीजी देखील अशा वेळी काहीसे अलिप्तपणे जुजबी काहीतरी बोलायचे आणि त्यांच्या सहवासातले अनमोल क्षण हातातून निसटून जायचे. नंतर मात्र मनाला खूप पश्चाताप होत असे. स्वामीजी पूर्वी कधीतरी बोललेले शब्द वारंवार मनात घोळत राहते. आपण देहभावामध्ये वावरत असतो त्यामुळे सद्गुरूंना देहामध्ये पाहतो, परंतु तसे करू नये कारण सद्गुरू हे देहात कधीच नसतात. त्यांच्या कोणत्याही कृतीबद्दल, त्यांनी आपल्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल मनामध्ये विकल्प येऊ देऊ नये. सद्गुरु नेहमीच आत्मभावावर असतात. प्रत्येक शिष्याच्या पारमार्थिक कल्याणासाठी योग्य असे वर्तन त्याच्यावर करतात. त्यांच्याबद्दल मनामध्ये कदापिही किंतू निर्माण होऊ देऊ नये. एकदा अशाच चुकीमुळे पश्चातापाने पळून गेले होते. तशातच त्यांच्या भेटीचा दिवस आला. अपराधी मनाने त्यांना नमस्कार केला. नेहमीसारखाच त्यांचा तो कोमल प्रेमळ स्पर्श डोक्यावरून फिरला. त्यांनी पाठीवर थोपटलं. तो स्पर्श होताच मन भरून आलं आणि शब्द बाहेर पडले. स्वामीजी, तुम्ही जे इतकं प्रेम देता त्याला आम्ही योग्य नाही असं वाटतं. आमच्या मनात तर किती वेळा वाईट विचार विकल्प येत असतात. त्यावर ते लगेच म्हणाले, असा निगेटिव्ह विचार पुन्हा कधीही तुझ्या मनात आणू नकोस. अगं, योग्यता असल्याशिवाय आपल्याला या जगात कुठलीही गोष्ट मिळत नसते. नाहीतर बघ, पुण्यामध्ये केवढी असंख्य लोक आहेत, पण त्यातले काही थोडेच का बरं स्वामीजींपर्यंत पोहोचतात. क्षणभर थांबून पुढे म्हणाले, दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हा सर्वांवर जे प्रेम करतो ते तुम्ही एक आणि मी एक असं दोन म्हणून नाहीत. माझ्यासाठी तुम्ही आणि मी एक रूपच आहोत. मी स्वतः माझ्याच करती तुम्हा सर्वांच्या रूपात प्रेम करत असतो आणि असंच प्रेम मी अखंड करत राहणार. मग मी ह्या देहाच्या स्वरूपात इथं असेल किंवा नसेल तेव्हा देखील मी जेवढं प्रेम करतो त्याच्या कितीतरी पटीत भगवंत मला ते परत देतो. बघ, तू नाही का आता स्वामीजींवर एवढं प्रेम करत, नाहीतर त्यांच्यासाठी तुझ्या डोळ्यात हे अश्रू कुठून बरं आले असते. त्यांचे ते शब्द ऐकता ऐकता आम्ही विरघळून जात होते. एवढ्यात ते म्हणाले, स्वामीजींवर सर्वजण एवढं प्रेम का करू शकतात सांग बरे. स्वतःच पुढे म्हणाले, कारण देहापुरत्या मर्यादित असणाऱ्यांवर मर्यादितच प्रेम करता येतं. या उलट व्यापक स्वरूपकार झालेल्या सद्गुरूंवर त्यांच्यासारखेच अमर्याद प्रेम करता येते. प्रेम ईश्वर हे ईश्वर प्रेम हे त्या विलास काकांच्या भजनातल्या ओळी आठवत होत्या. त्यांच्या ऐश्वरीय प्रेमाचे रहस्य स्वामीजी आज उलगडून दाखवत होते आणि मी त्यांचं ते मनोहारी रूप डोळ्यात साठवून ठेवत होते. अमर्याद व्यापक स्वरूपकार झालेले त्याच बोधात सतत रममाण असलेले स्वामीजी आपल्या शिष्यांचे छोटे छोटे भाव जपण्यासाठी मात्र खूप लहान होत. सहज मनमोकळे हास्यविनोद करत. मला आठवतं त्यावेळी सकाळी रविवारी अध्यात्म मंगलधामला त्यांचं एक प्रवचन होत असे. त्यांचं तेवढे एकच प्रवचन मिळायचं, पण दर रविवारी सकाळी 9:30 नेमका आमच्या एचओडींचा सगळ्या वॉर्डचा एक ग्रँड राऊंड असायचा. तिकडे प्रवचन संपल्यावर स्वामीजी गाडीत बसून पार नजरेआड होईपर्यंत तिथून पाय निघायचा नाही. मनाची फार घालमेल व्हायची. अशीच एकदा त्यांना बघण्यासाठी अध्यात्माच्या समोरच्या कोपऱ्यावर थांबले होते. स्वामींची गाडी वळून आली. थोडं थांबून त्यांनी मला खुणीने खिडकीपाशी बोलवलं. मुश्किलपणे हसत म्हणाले, हा आता जा पळ लवकर हॉस्पिटलमध्ये, नाहीतर तुझा तो मास्टर येईल उद्या स्वामीजींशी भांडायला. ते ऐकून मी एकदम अवाक झाले. आपण प्रत्यक्ष काहीही न सांगता त्यांच्यापर्यंत माझ्या मनाची घालमेल कशी बरं पोचली असेल. त्या आश्चर्याचाच मी जरा नमस्कार केला. खिडकीतून डोकावून बघणारी त्यांची ती मिश्किल नजर अजूनही तशी ताजी टवटवीतपणे आठवते. त्यांचे असे सहज वर्तन जसे अनमोल स्मृती देऊन जायचे, तसेच त्यांचे सहज सुंदर शब्द परमार्थातील अंतरंग प्रमेय सहज उलगडून दाखवायचे. त्यांच्या शब्दांमध्ये वेदांची ताकद होती. किंबहुना स्वामीजींचे शब्द हेच आपल्यासाठी वेदवाक्य ठरले. एकदा मी त्यांना म्हटलं, स्वामीजी तुमचे असे अधूनमधून दर्शन घडते, भेट होते, त्यानंतरचे दिवस खूप आनंदात जातात, साधनही आपोआप चांगले होते, परंतु पुन्हा मध्ये कितीतरी गॅप पडला की मनाची व्यग्रता वाढते, साधनाचा संवेगही कमी होतो, हे असे चढ उतार नेहमीच येत राहणार का? स्वामीजी तुम्ही मला कायमसाठी भेटाल असा काही उपाय नाही का? स्वामीजींनी ते ऐकून एक दीर्घ श्वास घेतला. हरी हरी असे म्हणत थोडेसे कुशीवर वळले. खुड्यानेच मला अगदी पुढे यायला सांगितलं. म्हणाले, तुला स्वामीजींना खरोखरच कायमसाठी भेटायचंय का? ते कसे तुला कुठे भेटणार आहेत माहित आहे? हे या ठिकाणी, असे म्हणून त्यांनी हलकेच माझ्या भ्रूमंडलाला स्पर्श केला. पुढे म्हणाले, या इथेच लक्ष ठेवून राहा, इथेच स्वामीजींची वाट पाहत राहा. पुढे कधीतरी तुला ते इथेच भेटतील अगदी कायमसाठी. माझ्या चेहऱ्यावर निर्माण झालेले आश्चर्याचे प्रश्नार्थक भाव पाहून ते म्हणाले, चिमणे मी तुला काय सांगतोय ते तुला आता काही समजणार नाही, आता फक्त ऐकून ठेव, पुढे काही वर्षांनंतर तुला त्याचा अर्थ समजेल. माझ्यासाठी सगुण साकार झालेला परमात्मा आज प्रथम मला त्याच्या निर्गुण रूपाकडे येण्याच्या पाऊल खुणा स्वतःच सांगत होता, तेही किती हळुवारपणे सहजपणे. सध्या स्वामी मकरंदनाथांचे 15व्या अध्यायावर निरूपण चालू आहेत. गेल्याच महिन्यात कठोपनिषदातली तत्व ते वर्णन करून सांगत होते, अंगुष्ठ मात्र हा पुरुषो मध्य आत्मनी तिष्ठती. ती ऐकता ऐकता माझं रोम रोम शहारले. कित्येक वर्षांनंतर मला स्वामीजींनी सांगितलेल्या शब्दांचा अर्थ उलगडत होता. त्याच महिन्यात म्हणजे जून मध्ये भूगावच्या शिबिराला गेले होते. शिबिराच्या पहिल्याच दिवशी अनुग्रहाचा वाढदिवस होता. साहजिकच स्वामीजींच्या आठवणी दाटून आल्या होत्या. चिंतनासाठी येईल ती ओवी आज स्वामीजींचा प्रसाद म्हणून घ्यायची. पाहते तर काय आश्चर्य, स्वामीजींचा अभंग होता. दृष्टी करुणी उफराटी, शोधी अंतर कपाटी, तुझ सापडेल हरी, जन्म मरण होईल गुरी. राहे पैसोनी निवांत, साधावया आत्महित, माधव म्हणे तुझ लागोन, ही दाखविली खूण. अभंग वाचताच डोळे भरून आले. कठोपनिषदाचं सर्व सार स्वामीजींनी मायासाठी किती सोपं करून दिलं होतं. तुझं सापडेल हरी हा तुमचा आशीर्वाद स्वामीजी खरा होणार आहे. तुम्ही जे सांगितले ते घडणारच, या नाही तर पुढच्या जन्मी. कारण तुमचे शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेष, त्यामुळे त्या ध्येयाबद्दल आता काळजी नाही. परंतु तुमच्या त्या निर्गुण रूपापर्यंत पोहोचताना सगुणावरचं प्रेम देवरही कमी न हो. तुम्हाला देहापुरतं मर्यादित बघण्याचा प्रमाद पुन्हा कधीही न घडो. तुम्ही घेतलेल्या कोणत्याही निर्णयाबद्दल, मग तो वैयक्तिक माझ्यासाठी असेल किंवा सर्व साधक ईश्वरासाठी घेतलेला असेल, तुमच्या कोणत्याही निर्णयाबद्दल कधीही मनात विकल्प न उठो. किंबहुना ज्या क्षणी असा विकल्प येईल, तो श्वास या जीवनाचा अखेरचा श्वास ठरू दे. शेवटी ते सद्गुरु माऊली तुला एकच मागणी मागते, जगत जननी तव भक्ती सुधेची पावन भिक्षा घाल, दारी पातला पहा तुझा हा भाग्यवंत कंगाल. चाड भक्तीची नाही जीवाला मुक्तीचेही ना कोड, जगन माऊली दे अखंड तव भक्ती सुखाची जोड. हरिओम तत्.
ज्यांनी सर्व संकटातून मातेच्या वात्सल्य भावाने रक्षिले क्षणोक्षणी मजा नाथा कारणे, माझे दोष ना पाहिले परोपरी लाड केले, त्यांच्या स्तवना नाही उरले शब्द काही मजपाशी. ज्यांच्या कृपाछत्राखाली राजसुखे मी भोगिली, कल्पवृक्ष ही न उरली कवी कल्पना मजसाठी. सद्गुरूंचा कृपा कर मस्तकी आहे निरंतर, मी लडीवाळ भावे शिर मांडीवरी ठेवलेचे. पूजनीय आनंतरावांनी लिहिलेल्या या प्रार्थनेत आपण सर्वांचे भाव प्रकट झालेले आहे. स्वामीजींना आपण ज्ञानेश्वरी दासबोध या त्यांच्या अत्यंत लाडक्या ग्रंथावरील निरूपण जितकं तन्मयतेने करताना बघितलं अनुभवलं, तितक्याच तन्मयतेने ते केंद्रात होणाऱ्या अभंग गायनाचाही रसिकतेने आस्वाद घेत असत. स्वामीजींनी अनेक मोठमोठ्या गायकांची गाणी अगदी समोर बसून ऐकली होती. ते म्हणत, मी तानसेन जरी नसलो तरी कानसेन नक्कीच आहे. आणि त्यातच एखादा बालगायक जर तयारीने गाऊ लागला तर तो विलक्षण खुश होत. असाच एक बालगायक म्हणजे ऋषभ पुरोहित. आता स्वामीजींच्या चरणी एक प्रार्थना गीत सादर करेल. हा ऋषभ कोण तर स्वामीजींच्या आनंदाच्या दरबारात कबीराचे विळतो शेले कौशल्यचा रामबाई हा भावपूर्ण अभंग साधन करणाऱ्या सद्भक्त सौ हेमाताईचा नातू.
परिमया विलया वर वरदा परिमया विलया चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया सकल हृदया सकल हृदया सकल हृदया सकल हृदया चिन्मया सकल हृदया विषय पिपासा पीड़ित सा विषय पिपासा पीड़ित सा
ऋषभचे प्रार्थना गीत ऐकल्यावर स्वामीजींनी अतिशय आनंदित होऊन भले शाबास अशी थाप त्याला नक्कीच दिली असती. आता यानंतर अत्यंत एक जोर कार्यक्रम होणार आहे. पूजनीय स्वामीजींना आणि पूजनीय सौभाग्यवती मधुराताईंना बारामती केंद्रातर्फे हार अर्पण होईल. स्वामीजींना हार अर्पण करत आहेत श्री सुनील शिवाजीराव देशमुख आणि पूजनीय मधुराताईंना हार अर्पण करत आहेत सौ विद्या जगताप. कले कलेने वाढणाऱ्या चंद्राचं पूर्णबिंब पौर्णिमेलाच होत. बरोबर 15 दिवसांपूर्वी म्हणजेच 14 जुलैला सुरू झालेला हा भावसुमनांच्या उत्सवाला पूर्णत्व येईल. स्वामीजींच्या चरणाशी एकरूप होऊन गेलेल्या त्यांच्या शिष्योत्तमाच्याच आशीर्वचनाने नाथ संप्रदायाची धुरा या समर्थ अशा खांद्यावर देऊन पूजनीय स्वामीजी निर्धास्त झाले. स्वामीजी म्हणत, हे कार्य व्हावे ही अनेक संतांची इच्छा आहे, त्यांनाही हे कार्य करायचं होतं. जे इथं घडतं ते मी करत नाही, ती माझी शक्तीच नव्हे. आपल्या सद्गुरूंचा हा भाव मनोमनी जपणारे, गुरूंनी दिलेला हा ज्ञानरूपी वसा समर्थपणे पुढे चालवणारे, त्यांचं कार्य हे ज्यांच्या जीवनाचं व्रत आहे. सद्गुरूंच्या तत्वमसी या बोधातच ज्यांचं चित्त सदैव रमलेलं आहे आणि त्यांचं जीवन धन्य धन्य झालं आहे, अशा स्वामी मकरंदनाथांच्या आशीर्वचनाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत आहोत. स्वामीजी, आम्ही सर्वांतर्फे मी तुम्हाला विनंती करते की आपण आम्हाला तुमच्या आशीर्वचनांनी सुस्मत करा.
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमः. हरि हरि हरि. सद्गुरु स्वरूप अगाध अपार कायमी पामर कीर्तिवान, देखताची पडे ब्रह्मादिका मौन, निर्गुणाचे गुण काय वानो, नभे ते निर्गुण नभे ते सगुण, तयाचे लक्षण काय वानो. स्वामी म्हणे भाव ठेवा पायापासी, तरीच तुम्हासी आतुडेल. हा स्वामी स्वरूपानंदांचा अभंग आज सेवेसाठी म्हणून घेतलेला आहे. एका अचानक आणि अपरिहार्य अशा कारणाकरता म्हणून हा कार्यक्रम या वास्तूमध्ये आपण घेतो आहोत. या वास्तूमध्ये आपण कार्यक्रम घेतो आहोत ही देखील स्वामीजींची कृपा आहे असं मला वाटतं. कारण अशा अडचणीच्या वेळेला जर ही वास्तू नसती तर आजचा हा कार्यक्रम कुठे होऊ शकला असता. यावरून मला असं वाटतं की कार्य करणारे सद्गुरूच आहेत, तेच त्यांचं कार्य पाहून घेत आहेत. मला एकदा स्वामीजी असं म्हणालेले होते की पूर्वसुरीच आपल्या माध्यमातून कार्य करून घेतात असा माझा भाव आहे असं मला म्हणालेले होते. मी काम केलं हे खरं नाही असं ते म्हणाले. तर हे ज्ञानोबा तिथे जे फोटो होते स्वरूपानंद आणि सर्व संप्रदायच सर्व पूर्वसुरीच माझ्या रूपानी माझ्या योगानी कार्य करतात असं स्वामीजी म्हणाले. स्वामीजींनी देह ठेवून 17 वर्ष झाली. या 17 वर्षामध्ये खरोखर स्वामीजीच हे काम करतात, स्वामीजींनीच हे काम केलं याच्याविषयी माझ्या मनात देखील आता कोणताही संदेह नाही. शरणागताची वाहे चिंता तो एक सद्गुरु दाता, जैसे बाळक वाढवी माता नाना यत्ने करोनी, असं समर्थ म्हणतात. तशा प्रकारे स्वामीजींनीच हे काम केलं. त्या निमित्ताने या गणेशपुरम वास्तूचं पावित्र्य अधिक वाढलं असं मला वाटतं. या ठिकाणी 14 तारखेपासून सद्गुरुस्तवनांचे कार्यक्रम होत होते, तरी देखील हा मोठा कार्यक्रम आणि स्वतःच्या वास्तूमध्ये व्हावा स्वामीजींच्या, अशी स्वामीजींची इच्छा असावी असं मला वाटतं. तरी देखील कार्यक्रम सलग पाहण्यात जी मजा असते ती या ठिकाणी नाही. पण या ठिकाणी हा कार्यक्रम इथं बसलेली प्रत्येक व्यक्ती पाहते आहे. प्रत्येक घरामध्ये जे क्लोज सर्किट टीव्ही आहेत त्याच्यावरून, खाली तळमजल्याला देखील जे क्लोज सर्किट टीव्ही अथवा स्क्रीन लावलेले आहेत त्याच्यावरून हा कार्यक्रम सगळ्यांना दिसतो आहे. आधुनिक तंत्राची ही कमाल आहे. तसंच मी स्वामीजींना असं म्हणेन की स्वामीजी आपणच पाठवलेल्या तरुण मुलांनी हे काम करून दाखवलेलं आहे. मी हा अभंग उच्चारला खरा, पण नारायणचं जे गुरुस्तवन मी ऐकलं त्या क्षणाला मला अशी जाणीव झाली की 1977 पासून मी देखील स्वामीजींच्या इथं येणाऱ्या प्रत्येक गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मला आठवतं की पहिल्या वर्षी 1977 साली मी नुकताच अनुग्रह घेतलेला होता आणि स्वामीजींच्या घरामध्ये भागेश्वर निवासमध्ये सकाळच्या वेळेला हा कार्यक्रम संपन्न झाला. साधारणपणाने 50 लोक उपस्थित होते. स्वामीजींच्या दोन्ही खोल्या भरून गॅलरीमध्ये 10 मंडळी बसलेली होती आणि स्वामीजी अतिशय आत वळलेली दृष्टी कशी असावी तसे मोठे गंभीर, पण त्यांच्या गांभीर्यामध्ये एक माधुर्य होतं, मधुर असे गंभीर असे ते भासत होते. ते जणू त्यांच्या सद्गुरूंना आठवत होते. त्यांच्या मनामध्ये त्यांच्या सद्गुरूंखेरीज दुसरे कोणतेही विचार नसावेत. त्यांच्या नजरेमध्ये पावित्र्य होतं, कृपेचा वर्षाव होता, पण बहुतांशी त्यांची नजर आत आहे असं वाटत होत. योगींनी त्यांचं गुरुस्तवन झालं आणि त्याच्यानंतर स्वामीजींचे आशीर्वाद झाले, एखाद दुसरा अभंग झाला आणि स्वामीजींनी त्यांच्या आशीर्वादामध्ये मुख्यतः स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्याकडे जे गुरुपद दिलं ते गुरुपद सर्वांची सेवा करण्यासाठी कसं आहे याचं निरूपण केलं. स्वामीजींचे शब्द आतून कुठून तरी आनंदातून बुडवून बाहेर काढावेत तसे बाहेर पडत होते. त्यानंतर सलग आठवतं 1977, मग 78, 1980, प्रत्येक गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये त्या भागेश्वर निवास मधली जी जागा होती तर ती जागा पुरेनशी झाली, हळूहळू वाढायला लागली संख्या. 1979 साली मी प्रथम स्वामीजींच्या समोर गुरुस्तवन केलं. मी ओव्या म्हटलेल्या मला आठवतात, तू जया प्रति लपसी तया विश्व हे दाविसी, प्रगटतई करीसी आघवेची तू. कि पुढिलाची दृष्टी चोरी जे हा दृष्टी बंधू निफजे, तरी नवल लाघव तुझे जे आपण ते चोरे. जी तू ची तू सर्वा यया मा कोणा बोधू कोणा माया, ऐसिया आपे आप लाघविया नमो तुझ. असं मी म्हटल्याबरोबर स्वामीजींनी हात जोडले आणि स्वरूपानंदांना नमस्कार करून एकदा त्यांच्या फोटोकडे पाहिलं. त्यांच्या फोटोकडे पाहणं देखील थोडस गमतीशीर होत, कारण ते जिथे बसलेले होते त्याच्या समोर दुसऱ्या खोलीचं दार होत आणि त्या दाराच्या बाजूला स्वरूपानंदांचा फोटो होता, देवारा होता. त्यामुळे त्यांनी असं वळून पाहिलं आणि मोठ्या भक्तिभावाने हात जोडून नमस्कार केला. आणि मग त्याच्यानंतर चरणी ठेवी जे माथा हेची भले, या लागी आता स्तुती सांडून निवांता, चरणी ठेवी जे माथा हेची भले. असं मी म्हटल्याबरोबर असे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले. साधारणपणाने सकाळी त्या काळात स्वामीजींच्या घरी गुरुपूजनाचा कार्यक्रम होत असे, छोटासा कार्यक्रम आणि नंतर गुरुपूजन. आणि प्रथम मुलांचं भावेस्कून त्याचा सभागृह, आणि नंतर 1981-82 पासून सत्यसाई मुलांमध्ये हा कार्यक्रम व्हायला सुरुवात झाली. सकाळी स्वामीजींच्या घरी आणि मग संध्याकाळी सत्यसाई मुलांमध्ये. साधारणपणाने 1983-84 दरम्यान टिळक स्मारक मंदिरात कार्यक्रम व्हायला लागला. आणि त्याच काळात म्हणजे 1982 पासून मला आठवतं तसं स्वामीजींच्या घरी एक 2-3 दिवस गुरुपौर्णिमेच्या आधी मंडळी येत असत आणि पूजा होत असत, कारण संख्या वाढली आणि मग ती वाढतच गेली. स्वामीजींनी जेव्हा देह ठेवला तेव्हा 10 दिवस आधी पूजन होत असे आणि मग एक प्रगट कार्यक्रम होत असे. टिळक स्मारक मंदिरामधून कालांतराने हा कार्यक्रम लेडी रमाबाई सभागृहामध्ये गेला. लेडी रमाबाई सभागृहामध्ये मला जसं आठवतं तसं दिलीप साधारण 94 साली हा प्रथम कार्यक्रम झाला. 94 सालानंतर 12 सालापर्यंत हा कार्यक्रम सलग तिथं झाला आणि अपरिहार्य कारणांनी यावेळेला हा कार्यक्रम इथं होतो आहे. सद्गुरु स्वरूप अगाध अपार, कायमी पामर कीर्तिवानू, असं स्वरूपानंद म्हणतात. मध्यंतरी इथं बाबूराव देसाई आलेले होते, ते असं म्हणाले की स्वरूपानंद कोणतीही गोष्ट पाहिली की असं म्हणत असत की आमच्या बाबांना ही गोष्ट आवडत असे, जे बाबा महाराज वैद्य त्यांचे सद्गुरु त्यांना ही गोष्ट आवडत असे. एकदा म्हणाले की एक गावठी गुलाब स्वरूपानंदांना फार आवडत असे, तर कोणीतरी हा गावठी गुलाब त्यांच्या हातात दिला, तेव्हा ते म्हणाले की अलीकडे असा सुवास असणारा गावठी गुलाब फारसा कोणी देत नाही, पण आमच्या बाबांना हा फार आवडायचा. त्यांना लगेच आपल्या सद्गुरूंची आठवण झाली आणि त्यांनी तो गुलाब नाकापाशी धरला आणि जणू त्या श्वासाबरोबर त्या सुगंधाबरोबर आपल्या सद्गुरूंच्या सगळ्या स्मृती आत स्वरूपानंदांनी जणू साठवल्या असं ते म्हणाले. आणि म्हणाले की बाबा पाहिजे होते. वाह काय छान गुलाबाचा वास आहे. ते म्हणाले की बाबा 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 आणि बाबा याच्या खेरीज स्वरूपानंदांना दुसरा शब्द नव्हता. स्वामीजी कसे गुरुभक्त होते ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. स्वामीजी स्वरूपानंदांचं वर्णन फुलावरी भ्रमर पाय ठेवी ती हळुवार कुचंबैल केशर इया शंका त्यांचं चालणं कसं असे याचं वर्णन करत असताना फुलावरी भ्रमर पाय ठेवी ती हळुवार कुचुंबैल केशर इया शंका असं वर्णन करत असत. ते बोलत कसे असत. नाद ब्रह्म खुजे कैवल्यही पैसे न सजे अशा प्रकारे स्वरूपानंद बोलत असत. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. पण असेच अमृताचे कल्लोळ असणारे शब्द स्वामीजी देखील बोलत असत. मी स्वामीजींना आवाज चढवून बोललेलं फारसं कधीच ऐकलं नाही. कधीच नाही. स्वामीजींचा स्वभाव अतिशय मृदू होता. एवढंच नव्हे तर अनेक कोणी दुसऱ्याबरोबर देखील मोठ्या आवाजात जर बोललं तर त्यांना ते तितकं पसंत पडत नसे. अशा प्रकारे आपल्या सद्गुरूंचं वर्णन स्वतः स्वामीजी करत असत. पण स्वामीजींचं वर्णन ही त्यात आलंच. स्वामीजी तसेच होते. स्वामीजी हे समर्थांनी सांगितल्याप्रमाणे मुख्य सद्गुरूचे लक्षण आयधी पाहिजे विमळ ज्ञान निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती याच्यामध्ये अगदी पूर्णपणाने बसत असत. मला ते मूर्तिमंत विवेक भासत. काय खायचं किती खायचं काय पाहायचं किती पाहायचं कुठं जायचं किती जायचं काय करायचं किती करायचं काय वाचायचं किती वाचायचं सगळा विवेक त्यांच्या ठिकाणी भरलेला होता. आणि हा विवेक त्यांना अगदी आत बाहेर भरून राहिलेला होता असं नेहमी जाणवत असे. समर्थ म्हणतात ना ऐसे वरिष्ठ ब्रह्मज्ञान दुसरे नाही या समान सृष्टीमध्ये विवेकी सज्जन ते हे जाणती. अशा प्रकारे मी सतत त्यांना विवेकी पाहिलं. ते दुकानदारी करत असताना मी त्यांना पाहिलं पण ते फार विवेकयुक्त असायचे. खुर्चीवर बसलेले एक हात खुर्चीच्या हातावर ठेवलेला आणि दुसऱ्या हाताकडे तळ हाताकडे बऱ्याच वेळेला ते पाहायचे आणि एक दीर्घ श्वास घ्यायचे. त्यांची दृष्टी थोडी बारीक व्हायची किंचित काळ मिटल्यासारखी व्हायची आणि एकदम प्रसन्न असायचे. हरी 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 असं म्हणून सगळीकडे पाहायचे. हे इतकं दैवी भासायचं की त्या दुकानामध्ये त्या सगळ्या परिसरामध्ये जगापेक्षा बाह्य जगतापेक्षा वेगळं असं काहीतरी भरून राहिलेलं आहे असं निश्चित वाटायचं. मी प्रथम त्यांच्याकडे आलो त्यांना नमस्कार केला. ते माझ्याकडे पाहून अतिशय प्रसन्न हसले. मला असं भासलं की त्यांच्या गालाला थोडीशी खळी पडते. त्यांचे डोळे बारीक झाले आणि हसून त्यांनी असे हात केले. मला इतकं आकर्षण वाटलं. काउंटर सोडून जाताना दुकानाचा मी परत त्यांना सांगितलं की येतो हा असं मी म्हटलं. त्याच्यावर त्यांनी परत दोन हात वर केले आणि ये ये असं म्हणाले. हे परत परत अनुभवण्यासाठी त्यांना नमस्कार करून बाहेर पडताना देखील मी परत एकदा त्यांना सांगायला लागलो की येतो. प्रत्येक वेळेला ते म्हणा ये ये असं म्हणायचं. त्यांची सगळी कृती अतिशय आकर्षक होती, पण ती विवेकाने वेष्टित अशी होती. अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, चालणे सुंदर, बोलणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करो निदावी ही त्यांची आवडती ओवी होती. ते असं म्हणायचे की चांगलं चालावं, पुरुषांनी पुरुषासारखं चालावं असं म्हणायचे. खांदे पाडलेले, कशी तरी छाती आत गेलेली, कसा तरी मिंगळटासारखा चाललाय असं पुरुषांनी चालू नये असं म्हणायचे. आणि मग म्हणायचे की भगिनी वर्गांनी, स्त्रियांनी मात्र पुरुषांसारखं चालू नये, त्यांनी चांगलं चालावं. त्यांना सगळ्या गोष्टी नीट केलेल्या आवडत असत. अगदी रुमालाची घडी जरी करायची असली तरी देखील मी दुकानात असं पाहिलं की थोडा थोडा वेळ गेला की तिथं त्यांच्या बाजूला एक कपाट होतं, कपाट नाहीच पडदा सोडलेला होता, तो पडदा बाजूला करून तिथलं पाणी ते थोडं घ्यायचे, ते पाणी रुमालावर टाकायचे आणि आपला चेहरा त्यांनी पुसून काढायचे, परत थोडं पाणी घेऊन आचमन केल्यासारखं प्यायचे आणि मग खिशातून रुमाल काढायचे. त्या रुमालाने आपला चेहरा छान स्वच्छ पुसायचे आणि त्याची सगळी टोकं एकमेकांना नीट जोडून चौकोनी घडी करायचे आणि नीट घडी करून परत बाजूला ठेवायचे. म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी जे विमळ ज्ञान असतं, आधी पाहिजे विमळ ज्ञान, या विमळ ज्ञानाला, स्वामीजींच्या विमळ ज्ञानाला, ज्ञानाची विवेकाची पुरेपूर चौकट असलेली मी सदा सर्व काळ पाहिली. विवेक त्यांच्या ठिकाणी जसा होता तसं सद्गुरु प्रेम त्यांच्या ठिकाणी ओतप्रोत भरलेलं होतं. सद्गुरु प्रेम अथवा सद्गुरु सेवा हे ज्ञानाचंच लक्षण सांगितलेलं आहे. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतीही अर्जवम आचार्योपासनम शौचम, सद्गुरूंची उपासना हे ज्ञानाचं लक्षण सांगितलेलं आहे. आपल्याला ते साधकाचं भासतं, साधकाचं तर लक्षण आहेच आहे, पण जो सद्गुरू झाला अथवा जो ज्ञानाला प्राप्त झाला तो सतत सद्गुरूंचे उपकार मानत राहतो. तो तर उलट त्याच्यापक्षी सद्गुरू देहाचीही चौकट सोडून व्यापक होऊन जातात. लाभले गे माय आता कोणा ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, अशी त्याची परिस्थिती होऊन जाते. त्यांच्या ठिकाणी जे विमळ ज्ञान असतं ते विमळ ज्ञान, सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे, या प्रकारे तर असतच असत. आपण तेच आहोत, आपण देह मन बुद्धी नाही, अशा प्रकारे जे गुरुवाक्य आहे त्याची आत्यंतिक घुसळण विवेकाने, चिंतनाने, निधिध्यासनाने त्यांनी केलेलीच असते. सोहम जप ध्यानानेच त्यांना विश्रांती प्राप्त झालेली असते, आत्मस्थितीपर्यंत पोचलेले असतात. त्या तऱ्हेने विमळ ज्ञानाचं एक लक्षण त्यांच्या ठिकाणी पुरेपूर असतंच, पण ज्ञान जर अंतर्यामी असेल तर त्याची बाह्य चिन्ह देहावर उमटणं देखील गरजेचं आहे, नाहीतर कोणी म्हणेल आम्हाला ज्ञान झालं? कोणी म्हणेल की सतत तो मी आहे असं मला अनुसंधान असतं? तसं जर असेल तर तुझ्या चेहऱ्यावर दिसलं पाहिजे, तुझ्या डोळ्यात दिसलं पाहिजे, तुझ्या हातापायात दिसलं पाहिजे, तुझ्या वर्तणुकीत दिसलं पाहिजे. म्हणून अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतीही आर्जवम ही जी ज्ञानलक्षणं आहेत त्या ज्ञानलक्षणांनी देखील ते अतिशय परिपूर्ण असे होते. आणि समर्थ म्हणतात तसं निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती विमळ ज्ञान प्रथम पाहिजेच, पण निश्चयाचं समाधान त्यांच्या ठिकाणी पाहिजे. कोणाकोणाला असं वाटतं की ज्ञान म्हणजे काहीतरी अनुभूती असेल, ब्रह्मज्ञान म्हणजे काहीतरी अनुभूतीच असली पाहिजे, काहीतरी गरकन फिरलं पाहिजे, किंवा ध्यानात आपण तरी फिरून कुठेतरी नाहीसे झालेलं आपल्याला समजलं पाहिजे, काहीतरी ज्योती दर्शन झालं पाहिजे, काहीतरी ऐकू यायला पाहिजे. आपली ज्ञानाची कल्पना किंवा अनुभवाची कल्पना देखील इंद्रियांच्या चौकटीत असते. आपण इंद्रियांची चौकट सोडायला तयार नसतो. अगदी लहानपणी ज्यांनी कोणी आपल्या समोर बोट धरली असेल तर ते बोट धरून जसं लहान मूल तोंडात घेतं आणि चोपतं, इंद्रियांनीच ज्ञान करून घेण्याची सवय तेव्हापासून आपल्याला लागलेली आहे. पण ज्ञान हे निश्चयात्मक असतं. रोज त्या परम तत्वाला स्पर्श करत हळूहळू रोज ती उंची गाठत साधू वस्तू होऊन ठेला. आपण म्हणजे परमात्मा, आपण देह मन बुद्धी नाही असा निश्चयात्मक भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होणं म्हणजे ज्ञान आहे. संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला या नाव सिद्ध. साधकाशी संदेह वृत्ती, पुढे होत असे निवृत्ती, या कारणे निसंदेह श्रुती साधू ओळखावा. संदेहरहित हे साधूचं मुख्य लक्षण. साधकाला संदेह असतो आणि हा संदेह प्रतिती ज्ञानाने म्हणजे मनाचं अमन जेव्हा होतं, वृत्ती शून्यता जेव्हा प्राप्त होते, वृत्ती शून्य योगेश्वर याचा पहावा विचार दास म्हणे वारंवार काय सांगो. ही जी वृत्ती शून्यता आहे, ही वृत्ती शून्यता आल्यानंतर, वृत्ती शून्यता आली हे ज्याला समजलं त्याला ब्रह्मभाव प्राप्त होतो. तो स्वतः जाणीव स्वरूप असतो. आत्मा द्रष्टा, पाहणारा मी हा द्रष्टा असतो आणि दृश्य म्हणून समोर काही नसतं, विचारच नाही, वृत्तीच नाही. दृश्य गगन यावीन काही नुरावे भान, तया गगनाहून सूक्ष्म आपण जाणीव रूपे. काहीही नाही, आता एकही विचार नाही हे ज्याला समजलं तर तो त्या विचाररहित गगनापेक्षा देखील अधिक सूक्ष्म असला पाहिजे. तो जाणीवरूप जो मी आहे त्याला समजतं की सगळं संपलेलं आहे, कुठलाही विचार नाही. त्या जाणीव आहे माझी मन हा जो जाणीवरूपाने पाहणार आहे, त्याच्यामध्ये मन सोहम भावे होय लीन, तोच मी आहे, परमात्माच मी आहे अशा प्रकारचा भाव निर्माण होतो आणि मग मात्र तिथं खरं मन संपून जात. आपल्याला ज्या वेळेला वाटतं की मन संपलं त्यावेळेला मन संपलेलं नसतं, साक्षी मन शिल्लक असतं, साक्षी वृत्ती संपलेली शिल्लक असते. समोरचं मन संपलं हे ज्याला समजलं तो साक्षी असतो. जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुरिया सर्व साक्षिणी. ही जी तुरिया स्थिती आहे, साक्षी स्थिती आहे, तिला क्षणभर आपण ब्रह्म झालो असं वाटतं आणि क्षणभर वृत्तीचा प्रत्यय येतो. साक्षीत्व वृत्तीचे कारण, साक्षीत्व देखील वृत्ती असल्यामुळे असतं. उन्मनी ते निवृत्ती जाण, पण हे साक्षीत्व गळून पडतं. समोरची शून्य स्थिती जर प्रदीर्घ काळ राहिली तर साक्षी वृत्ती विचार होता म्हणून विचाराच्या सापेक्ष मी साक्षी झालो. आता विचारच नाही तर मी कशाचा साक्षी? निर्विचारतेचा साक्षी असू शकत नाही. असं असल्यामुळं मी साक्षी ही वृत्ती देखील करून पडते आणि मग जे उर्वरित राहतं ते मात्र परमात्मतत्व. त्या ठिकाणी एक सोहम भाव निर्माण होतो आणि मन खऱ्या अर्थाने लीन होतं. तेव्हा खरं मन नाही असं होतं, मनोनाश होतो, मनोलय होतो. हा जो मनोलय आहे त्या मनोलया पाठोपाठ जो पाहणारा आहे तो पाहणारा आपण आत्मा, आपण सच्चिदानंद असा अनुभव स्वतःच करायला सुरुवात करतो मनाखेरीज. जेथे विरे जाणपण विज्ञान ते, या ठिकाणी सगळी जाणीव नाहीशी होते. एरवी विचार नाहीत हे समजणारी जाणीव शिल्लक असते, पण या ठिकाणी तीही जाणीव नसते. मन संपलं असं सांगायला आता कोणी नसतं. त्याच्याऐवजी आपण सच्चित आनंद स्वरूप अशा प्रकारचा भाव तिथं शिल्लक राहतो. अशी शुद्ध जाणीव त्या ठिकाणी शिल्लक राहते. याला स्वरूप स्थिती असं म्हणतात. या स्वरूप स्थितीला साधक त्यांनी केलेल्या साधनेमुळं रोज क्षण क्षण स्पर्श करत हळूहळू निश्चयात्मक भावावर येतो आणि मग साधू वस्तू होऊन ठेला, मग तो वस्तुरूपच होतो. रामकृष्ण म्हणत असत ना की अरे परमात्माच एक वस्तू, बाकी सगळे अवस्तू. तसा तो वस्तू होऊन जातो, तो परमात्मा होऊन जातो. तो देह मनाच्या अतीत, मायेच्या अतीत, संसाराच्या अतीत असा होऊन राहतो. त्याची ही स्थिती कोणाला समजो अथवा न समजो, पण या स्थितीचं बाह्य प्रगतीकरण प्रेम असतं. या स्थितीचं बाह्य प्रगतीकरण शांती असतं. या स्थितीचं बाह्य प्रगतीकरण आनंद असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय ना, अनवरत आनंद वर्षतीये, म्हणजे न राहवणारा, सतत उचंबळणारा असा आनंद, हे या स्थितीचं एक अव्यवच्छेदक लक्षण अथवा शांती हे या स्थितीचं लक्षण असत. याही वरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचारे निर्मळ स्वरूप विषयी, हे सगळं स्वामीजींना लागू पडत होत. ते असं म्हणायचे की मी प्रवचन करतो पण मी प्रवचनकार नाही. मला जे सांगायचं आहे त्याच्यासाठी मी प्रवचनांचा आश्रय घेतो. मी ज्ञानेश्वरी निरूपणकार नाही, मी दासबोध निरूपणकार नाही, तथाकथित प्रबोध मी नाही असं ते म्हणत असत. मला जे सांगायचं आहे ते एकच आहे, त्याच्यासाठी मी ग्रंथाचा आधार घेतो. मी दुकानदारी केली पण मी दुकानदार नाही. मी संसार केला पण मी संसारी नाही. मी एक संप्रदाय चालवतो पण मी कुठल्याही एका संप्रदायाचा नाही असं ते म्हणत असत. त्यांची विशेष निर्मळ अशी आचाराची आणि स्वरूपस्थितीची या दोन्ही अवस्था आपण अतिशय जवळून पाहिलेल्या आहेत. त्यांच्या निर्मळ आचारामध्ये पावित्र्य होतं, शुद्धता होती, शुभता होती. सर्वत्र ते शुभदृष्टीने पाहत असत, पावन दृष्टीने पाहत असत, मैत्री भावाने पाहत असत. जे जगेसी जुनाट सोयरिक, कोणी त्यांच्या जवळ आला तर त्यांना तो फार दिवसांचा आप्त भेटल्यासारखं वाटत असे. म्हणून ते म्हणाले की ये आता माझ्या डोक्यावर बस. आणि ही भावना त्यांची प्रत्येकाविषयी होती. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, त्यांना तसेच दास आणि दासी असाही मी मध्यंतरी वाचत होतो. एका ठिकाणी ते असं म्हणतात की गड्याकडून किंवा नोकराकडून किंवा मोलकरणीकडून कामं करून घेताना कितीतरी लोक त्यांना खूप धारेवर धरतात असं ते म्हणतात. पण मी त्यांना दोनदा सांगतो, मोलकरणीवर ओरडणं मला पसंत नाही. दोनदा मी सांगतो, तिने जर केलं नाही तर आपण आपल्या हातांनी ते करावं आणि मी तसंच करत आलो असं स्वामीजी म्हणतात. कारण दुसऱ्याच्या घरी मोलकरीण म्हणून कामाला जाणं किती अवघड आहे हे एकदा स्वतः जाऊन पहा म्हणजे कळेल असं ते म्हणतात. रागावणं हे सोपं आहे म्हणून मी रागावत तर कधीच नाही असं ते म्हणतात. दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी याचा खरा त्यांना अपेक्षित अर्थ हा आहे. आणि मी कोणालाच माझी वैयक्तिक कामं सांगत नाही असं ते म्हणतात. माझ्याकडे जी मंडळी येतात त्यांना माझ्या वैयक्तिक किंवा व्यावहारिक कामासाठी वापरणं हे मला अमान्य आहे असं ते म्हणत असत. तो आपल्याकडे शिष्यभावानी आलेला आहे आणि आपण गुरु म्हणून म्हणजे लघु म्हणून नव्हे गुरु म्हणून त्याच्याशी वर्तन करणं. लघुत्वानी तर सगळेच वर्तन करतात, गुरुत्वानी वर्तन करणं हे आवश्यक आहे याचं मला कायम भान असतं असं ते म्हणतात. याही वरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण जेथे परमार्थ विवरण निरंतर 40 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली. सगुण कथा या नाव कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण या दोन्ही गोष्टी त्यांनी केल्या. विशेष करून निरूपण त्यांनी केलं पण त्या निरूपणामध्ये सगुणाबद्दल अत्यंतिक प्रीती त्यांनी निर्माण केली. सगुणी भजे लेश नाही तमाचा असेच ते होते. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन तेथे बहु भक्तजन विश्रांती पावती असं समर्थ म्हणतात. तसे ते होते हे वर्णन आहे, हे सद्गुरु स्वरूप याचं वर्णन आहे. आता माझं सांगायचं राहिलंय अगाध अपार कायमी पामर कीर्तिवानो याच्यावर मला बोलायचं राहिलंय. देखताची पडे ब्रह्मादिका मौन निर्गुणाचे गुण काय वानू मला बोलायचं राहिलंय. नव्हे ते निर्गुण नव्हे ते सगुण तयाचे लक्षण काय सांगू मला बोलायचं राहिलंय. स्वामी म्हणे भाव ठेवा पायापासी तरीच तुम्हासी आतुडेल हे एवढं ठीक आहे. बाकीच्या मधल्या गोष्टींवर बोललं नाही तरी देखील तुम्हाला समजलेलं आहे, तुम्हाला समजेल. सद्गुरूंच्या चरणांशी भाव ठेवा, सद्गुरूंचं स्वरूप तुम्हाला आतुडेल समजेल असं स्वामीजी म्हणतात. तशा प्रकारे सद्गुरूंचं स्वरूप सद्गुरूंच्या पायाशी भाव ठेवून त्यांनी सांगितलेली साधना करून त्यांना हवं तशा प्रकारचं जीवन जगून आपल्याला समजो म्हणजे आपल्या ते ठाई पडो. सद्गुरूंचं खरं स्वरूप जर समजायचं असेल तर स्वामीजींनी मृदुलाला सांगितलं की इथं तू मला पहा, इथं मी तुला भेटेन आणि इथं माझी आणि तुझी जी भेट होईल तिला कधी खंड पडणार नाही. तर ते त्यांचं तिथं भेटणं म्हणजे आपणच आपल्याला भेटणं आहे. त्यांचं तिथं भेटणं म्हणजे आपल्या अंतर्यामी असणाऱ्या सद्गुरूंची आपल्याला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी होणारी ओळख आहे ती याच जन्मामध्ये त्यांच्या कृपेनी आपल्याला प्राप्त होवो ही त्यांच्याच चरणी प्रार्थना. हरि ओम तत्सत. हरि हरि.
आता कसा मी उपकार फेडू हा देह ओवाळून दूर सोडू न्या एक भावे प्रणिपात केला विसरू कसा मी गुरुपादुकाला। शब्दरूपी भाव सुमनानंतर स्वामीजींच्या पादुकांचं प्रातिनिधिक पूजन इथे होईल। हे पूजन करणारे आपल्याला सुपरिचित असे केंद्रातील ज्येष्ठ साधक सद्भक्त पंकजदादा करवंदे आणि सौभाग्यवती अपर्णाताई करवंदे। या पूजनाचं सूत्र संचालन सद्भक्त सुषमा धुमाळ आणि सौभाग्यवती चित्र परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आजच्या या मंगल सोहळ्यातील भावपूर्ण घडी येऊन ठेपली आहे। आपल्या सर्वांचे परमप्रिय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांच्या चिन्मय पादुकांचं पूजन आता आपण करणार आहोत। आपल्या सर्वांच्या हृदयात दाटून आलेले भाव या पूजनाने आता प्रकट होतील। आपल्या केंद्राच्या कार्यात सर्व भावाने सर्वतोपरी एकरूप झालेले सद्भक्त पंकजदादा करवंदे आणि सौभाग्यवती अपर्णादाई करवंदे हे दोघे आता आपल्या सर्वांच्या वतीने स्वामीजींच्या पादुकांचे पूजन करतील. पूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि मातोश्री मधुराताई त्यांच्या समवेत या पूजेत सहभागी होत आहेत. आपणही सर्वजण या पूजनाशी अंतःकरणपूर्वक समरस होऊयात. या पूजेचे मंत्र सुद्धा मोठे भावपूर्ण आणि प्रेमळ आहेत. आपल्या केंद्रात नित्य येणारे ज्येष्ठ साधक आदरणीय शिवरामपंत कुलकर्णी यांच्या प्रतिभेतून ते अवतरलेले आहेत. या सद्गुरु स्तवनाच्या बहारदार अशा श्लोकांचे गायन सद्भक्त रवींद्र जोशी हे करणार आहेत.
आवाहन, त्यांचे पूजन आणि अखेरीस आपले समर्पण असे या पूजनाचे स्वरूप असेल. आपण सर्वजण प्रथम स्वस्थ चित्त आणि एकाग्र होऊन स्वामी महाराजांचे स्मरण करूया, त्यांना आठवूया. स्वामी माधवनाथांचं तेजस्वी रूप आपल्या सर्वांच्या अंतःकरणात तेवत आहे. स्वामीजी आपले लीला चरित्र आम्ही पाहतो तेव्हा असं जाणवतो की शोधित सत्वगुण लाभलेल्या आणि सात्विक वातावरणात वाढलेल्या आपल्याला बालपणापासूनच गीताध्ययनाचा छंद होता. मोठेपणी संसार आणि परमार्थ याची अजोड सांगड आपण घातली. 40 वर्षाहून अधिक काळ अखंडितपणे गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध यांच्या प्रवचनांचा आपण साक्षेप केला. स्वतः साधनेने समृद्ध होत होत आणि हजारो साधकांना प्रेरित करत स्वामी माधवनाथ या नावाने आपण विख्यात झालात.
बालपणी सुसंस्कृत तथा की हो बहु सात्विक संसारी रत दक्ष साधनी सुधा प्रौढत्विकी आणिक झाला माधवनाथ ज्ञानी तुम्ही की कष्टो निनाना परी वर्षे 40 हो आम्हास कथिली गीता ज्ञानेश्वरी.
स्वामीजींचं पवित्र स्मरण आपण सर्वजण हृदयपूर्वक करत आहोत. स्वामीजी आपण नाथ संप्रदायाचे अध्वर्य झालात. सद्गुरु होऊन आम्हास बोधाचे घास आपण भरवीत होतात. अचानक एक दिवस आपल्या सद्गुरूंच्या स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी देह समर्पित करून आपण अमृतत्वाला पोहोचलात आणि तो दिवसही निवडलात पवित्र गुरुपौर्णिमेचा. साक्षात परब्रह्माचा आविष्कार असणाऱ्या ते सद्गुरुनाथा आपला त्रिवार जय जयकार असू.
त्याती सद्गुरु होऊनी स्वामीजी तुम्ही होता आम्हा बोधित गेला देह समर्पुनी गुरुपदी होवो निया अमृत होती की गुरु पौर्णिमाची दिनी त्या वैशिष्ठ हे भावते जय हो जय गुरुनाथ दंडवत हा की ब्रह्म तुम्ही तते.
हे गुरुराया हा सगळ्यात हृदयस्थ होऊन आपण मोठ्या प्रेमाने आमचा सांभाळ करत आहात, पण आम्हीच आपल्या ठाई संपूर्ण शरणागत होऊ शकत नाही. आमचा द्वैत भाव जाता जात नाही, पण आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मात्र आम्ही सर्वजण द्वैतातच आपल्या चिन्मय पादुकांचे पूजन करण्यासाठी अगदी आतुर झालो आहोत.
आहा आज मी सतिष्ठुनी रुद्दी आम्हास सांभाळत जातो ना परिद्वैत भावमुता की ना आम्ही स्वगत आहे हो गुरु पौर्णिमेची तिथिया की आजच्याही दिनी आहो उत्सुक द्वैत भावी पूजण्या त्वत्पादुकाया क्षणी.
हे श्री गुरु, आपण आता सत्वर येऊन या पादुकांना धारण करावं. तो आशीर्वादासाठी उंचावलेला वरदहस्त आणि साऱ्या विश्वातली कृपा ज्यात एकवटली आहे असे ते चमकणारे येवलेचे डोळे. स्वामीजी, तुमच्या अस्तित्वाने आमची काया रोमांचित होत आहे. अष्टसात्विक भाव आमच्या ठाई एकवटून येत आहेत आणि कंठ दाटून आल्यामुळे आम्ही आता काही बोलू शकत नाही.
या हो या गुरुश्री आता झड करी राहा उभे पादुकी हस्ते क्षेपित आशिषीय लहरी दृष्टी सवे कौतुकी येती अष्ट ही भाव दाटुनी उरी ना बांध ये घालता झाल्याने रव सद्गदीत मुसा आम्हान ये बोलता.
भक्तांनी कळवळून साथ घालावी आणि भगवंतानं येऊ नये हे कदापिही शक्य नाही. आपल्या प्रेमभरल्या हाकेला साद दे आपल्या परमप्रिय स्वामी माधवनाथांचं अवतरण इथं झालेलं आहे. पवित्र मंगलमय शंखनादानं स्वामीजी आम्ही आपलं हृदयापासून स्वागत करतो. आपण आमच्या हृदयात या पावलांच्या रूपानं अधिष्ठित व्हावं अशी आमची मनीषा आहे. स्वामीजी, आपल्या दिव्य स्पर्शानं या पादुका खरोखरी चिन्मय झाल्या आहेत. हे सद्गुरुनाथा, पुन्हा पुन्हा जयघोष करत आता पूजेला आम्ही प्रारंभ करत आहोत. हे करुणाघना, आपल्या करुणेचा आता आमच्यावर वर्षाव करावा असं आम्ही आपल्याला विनवत आहोत.
आधिष्ठित शंखनाद शुभहा आहे किते स्वागत. आधिष्ठित शंखनाद शुभहा आहे किते स्वागत झाल्या चिन्मय पादुका दिसतसे स्पर्शानी त्वत्सचित जय हो जय गुरुदेव घोषुनियता पूजे सारंभतो द्या आशीर्वच वर्षवो निकरुणा आम्ही असे प्रार्थितो.
आता षोडशोपचारांसहित स्वामीजींच्या कोमल सुकुमार पावलांचं पूजन आपण करूयात. या भावपूर्ण पूजाविधीच्या सुरुवातीला या चिन्मय पादुकांचं शुद्धोदकानं प्रक्षालन करण्यात येत आहे. गाईचं दूध, तूप, मध, दही आणि शर्करा या सर्वांचं एकरस मिश्रण म्हणजे पंचामृत. पंचामृत म्हणजे जणू काही शिष्याचे पंचप्राणच. आपल्या प्राणप्रिय प्राणनाथ स्वामीजींच्या चरणांवर आपले पंचप्राण या पंचामृताच्या प्रतीकानं आपण समर्पित करूया. पंचामृतानं आणि नंतर पुन्हा शुद्धोदकानं अवभृत स्नान पूर्ण झालं. आता चंदन गंधाचं स्वस्तिक स्वामीजींच्या पावलांवर रेखाटण्यात येईल. जो देह चंदनासारखा झिजला त्याचे हातही चंदन आणि पायही चंदन, त्याच चंदनी पावलांवर आपण आपल्या प्रेमाचं चंदन रेखाटत आहोत. आपल्या शुद्ध समर्पणाचं प्रतीक असलेल्या अक्षता त्या चरणांवर आपण आता वाहूयात. ज्यांच्या जीवनात प्रेमाचा गंध अखंड दरवळत होता त्या स्वामीजींच्या श्रीचरणांना आपण आता अत्तर लावूयात. फुलांच्या गंधकोशामध्ये भरलेला परिमल ज्यांच्या करुणेनं जिवंत राहतो त्यांच्या ठाई ही ओंजळभर फुलं आपण समर्पित करूयात. आणि याच पावलांवर अंतिम शरणागती घडावी म्हणून त्यांचीच प्रार्थना करूयात.
स्वामीजी, आपल्या चरणांची पूर्ण शरणागती व्हावी अशी प्रार्थना आहे. आम्ही अहोरात्र सेवेसाठी सज्ज असावं. आमच्या हृदयाला कुठल्याही मोहाचा स्पर्श होऊ नये, आणि जर झालाच तर हे कृपा सिंधू अत्यंत कृपाळूपणे आपण तो नाहीसा करावा. श्रवण चिंतन आणि साधना यांची गोडी आम्हास लागावी आणि सरते शेवटी हे कृपानिधी आपल्या चरणांवर अंतिम समर्पण घडावं यासाठी आम्हाला साधू संतांच्या म्हणजे आपल्याच पावन संगतीतच अखंड ठेवावं हे आपल्या चरणी प्रार्थना.
सेवा काही घडो सदा निसनिशी आम्हा कडो निगुरु होऊ देऊ नका विमोह कसला झाल्यास तोही विरो लागो गोडी आम्हा की साधनी तथा चिंता वया सुश्रुत लाभो संधि तथा कृपानिधि आम्हा सत्संगी होण्यारत सत्संगी होण्यारत.
येथे पूजाविधी संपन्न झाला. यानंतर स्वामी माधवनाथांची आरती होईल. सद्भक्त विलासदा निपुंगे आरती म्हणतील. आपण त्यांच्या बरोबर म्हणूया.
आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्तीने पायी ठेवी तो माथा आरती माधवनाथा आरती माधवनाथा कृपाळु तु ज्ञान देवी पाजीसी अमृत ओवी देशी जाणीव आगळी जाणीव आगळ अजाण भक्ता आरती माधवनाथा मायेचे बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी सोहम स्वरूप खुण दाविसी अर्धा माधवनाथा अरती माधवनाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिळे अखंड चांदणे चकोर चित्त माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्तीने पायी भक्तीने पायी ठेवी तो माधा आरती माधवनाथा आरती माधवनाथा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वा नंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
काही निवेदन आहेत, आपण सगळ्यांनी ती लक्षपूर्वक ऐकावीत। पहिलं म्हणजे आपण आपली जागा अजिबात सोडू नये, सगळ्यांनी जिथं बसलं आहोत तिथंच बसून घ्यावं। कार्यकर्ते जसं सांगतील त्याच वेळेला मुख्य हॉल व फ्लॅट मधनं आपण बाहेर पडायचं आहे। ज्यांचं गुरुपूजन झालेलं आहे अशा सर्व साधकांनी मनोमन नमस्कार करावे। पहिल्यांदा पूजनीय स्वामीजी व पूजनीय मधुराताई हॉलमधनं बाहेर पडतील, त्यांना कोणीही नमस्कार करू नयेत, मनोमनच नमस्कार करावेत। पूजनीय स्वामी माधवनाथांच्या पादुकांचे गुरुपूजन मुख्य हॉलमध्ये होणार आहे आणि परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचे गुरुपूजन तिसऱ्या मजल्यावरती होणार आहे। ज्या साधकांचं गुरुपूजन राहिलं आहे अशा साधकांनी आपण आहोत तिथंच बसून घ्यावं व नंतर कार्यकर्ते सांगतील त्याप्रमाणे पूजनासाठी उठावं। बाकीची निवेदनं जी आहेत ती अशी आहेत की उद्यापासून 6 ऑगस्ट पर्यंत सर्व केंद्रांना सुट्टी राहील। 7 ऑगस्ट बुधवारपासून आपली केंद्र नेहमीप्रमाणे चालू होतील। उद्या सकाळी परगावच्या साधकांना पूजनीय स्वामीजी 10:30 ते 11:30 या वेळात गणेशपुरम येथे भेटणार आहे, तरी परगावच्या साधकांनी या भेटीचा अवश्य लाभ घ्यावा। आज प्रकाशित झालेली परमपूजनीय स्वामीजींच्या प्रवचनाची व सत्संगाची सीडी सवलतीच्या दरात ₹200 ग्रंथ विक्री केंद्राजवळ उपलब्ध आहे। ज्या साधकांनी ऍडव्हान्स बुकिंग केलेलं आहे त्यांनी आपली रिसीट दाखवून सीडीचा संच ग्रंथ विक्री केंद्रामधून घेऊन जावा आणि ज्यांना या सीडीचा लाभ घ्यायचा आहे त्यांना ही सीडी ग्रंथ विक्री केंद्राजवळ उपलब्ध आहे। मंडळाची वार्षिक ऐच्छिक वर्गणी ₹100 स्वीकारण्याची सोय ग्रंथ विक्री केंद्राजवळ केलेली आहे। ग्रंथ विक्री केंद्र खाली पार्किंग मध्ये आहे। सद्भक्त शिंदे काका यांना या संदर्भात भेटावे। परत एकदा पूजनाचं निवेदन करतोय की पहिल्यांदा पूजनीय स्वामीजी व पूजनीय मधुराताई हॉलमधनं बाहेर पडतील आणि मग सर्व साधकांनी उठायचं आहे, सर्व साधकांनी बसून घ्यावं आणि स्वामी माधवनाथांच्या पादुकांचं गुरुपूजन मुख्य हॉलमध्ये होईल आणि परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचे पूजन तिसऱ्या मजल्यावरती होणार आहे। निवेदन संपली, आपण सर्वांनी आपल्याच जागेवर बसून घ्यायचं आहे।